अथ पञ्चमः सर्गः। नृपाणां जयशालिनां येषां स सगरो नाम सागरो येन खानितः षष्टिः पुत्रसहस्राणि यं यान्तं पर्यवारयन् इक्ष्वाकूणामिदं तेषां राज्ञां वंशे महात्मनां महदुत्पन्नमाख्यानम् रामायणमिति श्रुतम् तदिदं वर्तयिष्यामि सर्वं निखिलमादितः धर्मकामार्थसहितम् श्रोतव्यमनसूयया कोसलो नाम मुदितः स्फीतो जनपदो महान् निविष्टः सरयूतीरे प्रभूत धनधान्यवान् अयोध्या नाम नगरी तत्रासील्लोकविश्रुता मनुना स्वयं आयतादश च द्वे च योजनानि महापुरी श्रीमती सुविभक्त महापथा राजमार्गेण महता सुविभक्तेन शोभिता मुक्ता पुष्पावकीर्णेन जलसिक्तेन नित्यशः तां तु राजा दशरथो महाराज राष्ट्रविवर्धनः पुरीमावासयामास दिवं देवपतिर्यथा कवाटतोरणवती सुविभक्तांतरापणां सर्वयंत्रायुधवतीं उपेतां सर्वशिल्पिभिः संबाधां श्रीमती मतुलप्रभां उच्चाटालध्वजवतीं शतघ्नी शतसंकुलां वधूनाटकसङ्घैश्च संयुक्तां सर्वतः पुरीं उद्यानाम्रवणोपेतां महतीं सालमेखलाम् दुर्गगम्भीरपरिघां दुर्गामन्यैर्दुरासदां वाजिवारणसम्पूर्णां गोभिरुष्ट्रैः खरैस्तथा सङ्घैश्च बलिकर्मभिरावृतां नानादेशनिवासैश्च वणिग्भिरुपशोभितां रत्नविकृतैः पर्वतैरिव शोभितां कूटागारैश्च सम्पूर्णां इन्द्रस्येव अमरावतीम् चित्रामष्टापदाकारां वरनारीगणैर्युतां सर्वरत्नसमाकीर्णां विमानगृहशोभितां गृहगाढामविच्छिद्रां समभूमौ निवेशितां शालितण्डुलसम्पूर्णां इक्षुकाण्डरसोदकां भीभीर्मृदङ्गैश्च वीणाभिः प्रणवैस्तथा ಬಾಧಿತಾಂ ವೃಷಮತ್ಯರ್ಥಂ ಪೃಥಿವ್ಯಾಂ ತಾಮನುತ್ತಮಾಂ. ವಿಮಾನಮಿವ ಸಿದ್ಧಾನಾಂ ತಪಸಾಧಿಗತಂ ದಿವಿ ಸುನಿವೇಶಿತವೇಶ್ಮಾಂತಾಂ ನರೋತ್ತಮ ಸಮಾವೃತಾಂ. ಯೇಚ ಬಾಣೈರ್ನ ವಿಧ್ಯಂತಿ ವಿವಿಕ್ತಮಪರಾಪರಂ ಶಬ್ದವೇದ್ಯಂ ಚ ವಿತತಂ ಲಘುಹಸ್ತಾ ವಿಶಾರದಾಃ. ಸಿಂಹವ್ಯಾಘ್ರವರಾಹಾಣಾಂ ಮತ್ತಾನಾಂ ನರ್ದತಾಂ ವನೆ ಹಂತಾರೋ ನಿಶಿತೈಃ ಶಸ್ತ್ರೈಃ ಬಲಾದ್ ಬಾಹುಬಲಾದಪಿ. ತಾದೃಶಾನಾಂ ಸಹಸ್ರೈಸ್ತಾಮಭಿಪೂರ್ಣಾಂ ಮಹಾರಥೈಃ ಪುರಿ ದಶರಥಸ್ತದಾ. ತಾಮಗ್ನಿಮದ್ಭಿರ್ಗುಣವದ್ಭಿರಾವೃತಾ ದ್ವಿಜೋತ್ತಮೈರ್ವೇದ ಷಡಂಗಪಾರಗೈಃ ಸಹಸ್ರದೈ ಸತ್ಯರತೈಃ ಮಹಾತ್ಮಭಿಃ ಮಹರ್ಷಿ ಕಲ್ಪೈಃ ಋಷಿಭಿಶ್ಚ ಕೇವಲೈಃ. ಇತ್ಯಾರ್ಷೇ ಶ್ರೀಮದ್ ರಾಮಾಯಣೇ ವಾಲ್ಮೀಕಿಯಾದಿಕಾವ್ಯೇ ಬಾಲಕಾಂಡೇ ಪಂಚಮಃ ಸರ್ಗಃ.